भाग 40 साक्षी देने प्रसिद्ध मत्ते 28:18-21:18 येशूने आपल्या शिष्याला सांगितले की तुम्ही जाऊन लोकापर्यंत प्रचार करा. जो कोणी येशूवर विश्वास करतो तो पाप अनंत शिक्षेने मृत्यूपासून वाचवल्या जाईल. जर तुम्ही विश्वासी आहे तर दुसऱ्यांना चांगल्या गोष्टी शिकवण्यास मदत करा. परमेश्वराचा पवित्र आत्मा आम्हाला येशूसाठी जीवन जगण्यासाठी ताकीद देत असतो. म्हणून खूप सगळे लोक परमेश्वर आणि आपला मुक्तदाता येशूच्या जीवनाबद्दल सत्य जाणून घ्या.